आकाशवाणी मुंबई, तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक. आरटीजीएस अथवा एनईएफटीनं पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी खातेदाराचं नाव दाखवण्याचे रिझर्व्ह बँकेचे बँकांना आदेश. राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला नवी दिल्लीत सुरुवात. यंदा विक्रमी 917 विद्यार्थिनींचा समावेश. अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इस्रो सज्ज. आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली. या बैठकीत व्यापार आणि उद्योग प्रतिनिधी तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी झाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज या बैठकीला वित्त, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्यासह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा सलग 8वा अर्थसंकल्प असेल. आरटीजीएस अथवा एनईएफटी प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींना असा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यासोबत नोंदवलेल्या नावाची पडताळणी करायची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक बँकेनं आज जारी केलं. आरटीजीएस आणि एनईएफटीचे थेट किंवा उपसदस्य असलेल्या सर्व बँकांनी येत्या 1 एप्रिल 2025 ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेनं केली आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींनी लाभार्थ्यांचा खाते क्रमांक आणि बँक शाखेचा आयएफएससी कोड भरल्यानंतर लाभार्थ्याचं बँक खात्यात नोंद असलेलं नाव आपोआप दिसू लागेल. या सुविधेमुळे ग्राहकांमध्ये त्यांचे पैसे योग्य व्यक्तीला जात असल्याबद्दलचा विश्वास वाढेल आणि फसवणुकीची शक्यताही कमी होईल असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या विविध सामाजिक राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनानं 12 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी केलेत. मराठा ओबीसी धनगर समाजाचं आरक्षणासाठी सुरू असलेली आंदोलनं, मस्साजोग इथल्या सरपंचांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेलं आंदोलन आणि येऊ घातलेलं नववर्ष या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे मनाई आदेश जारी केल्याचं जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी जिल्ह्याला भेट देऊन न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली तर वाकोडे यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत आणि घरातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला आज नवी दिल्लीच्या करियप्पा मैदानावर सर्वधर्म पूजनानं प्रारंभ झाला. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून आलेले 2361 छात्र सैनिक महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात सहभागी होत आहेत. त्यात विक्रमी 917 विद्यार्थिनींचा समावेश आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमधून 114 छात्रसैनिक शिबिरात आले आहेत तर ईशान्येकडच्या राज्यांचं प्रतिनिधित्व 178 छात्रसैनिक करत आहेत. याशिवाय 14 मित्र देशांमधले कॅडेट्स युवा आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून 2 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्रोचा अग्निबाण 476 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत SDX-01 आणि SDX-02 या 2 उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग केला जाईल. ही कामगिरी करणारा भारत हा जगातला 4था देश ठरेल. केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच आतापर्यंत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उद्या रात्री विशेष उपनगरीय रेल्वेगाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष गाडी CSMT स्थानकातून आणि कल्याणहून रात्री 1:30 सुटेल. हार्बर मार्गावर विशेष गाडी CSMT आणि पनवेल इथून रात्री 1:30 सुटेल. पश्चिम रेल्वेवर देखील चर्चगेट आणि विरार दरम्यान 8 विशेष गाड्या चालवल्या जातील. चर्चगेटहून ही गाडी रात्री 1:15, 2:00, 2:30 आणि 3:25 सुटेल, तर विरारहून रात्री 12:15, 1:15, 1:40 आणि पहाटे 3:05 गाडी सुटेल. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या वतीनं उद्या विविध मार्गांवर रात्री 25 जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांसाठी 31 डिसेंबर रोजी दक्षिण मुंबईतल्या विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांच्या हेरिटेज टूरसाठी वातानुकूलित दुमजली बस चालवली जाणार आहे. श्रोतेहो, 2024 हे वर्ष संपायला आता अवघा एक दिवस शिल्लक राहिलाय. या वर्षभरात घडलेल्या विविध क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा आपण सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. रात्री 7:15 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर हे ॲप आणि समाज माध्यमांवर आपल्याला हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. पिकांना कायदेशीर हमीभाव मिळावा यासाठी पंजाबमध्ये शेतकरी संघटनांनी आज पुकारलेला एका दिवसाचा बंद शांततेत पार पडला. या बंदमुळे राज्यातली रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली, मात्र रुग्णवाहिका तसंच इतर अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांना या बंदमधून सूट दिली गेली होती. इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं किमान 71 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 68 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश होता. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबापासून सुमारे 300 किलोमीटरवर असलेल्या सिदामामध्ये काल हा अपघात झाला. पाकिस्तानमध्ये आज झालेल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये 16 जण ठार तर 22 जण जखमी झाले. यापैकी एक अपघात पंजाब प्रांतातल्या अटक जिल्ह्यात तर दुसरा अपघात सिंध प्रांतातल्या नौशारो फिरोज जिल्ह्यात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिला अपघात भरधाव वेगानं जाणारी बस उलटल्यामुळं तर दुसरा अपघात एका प्रवासी वाहनाची आणि ट्रेलरची धडक झाल्यानं झाला असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे. बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा 184 धावांनी पराभव केला. 5 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं या विजयामुळे 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात विजयासाठी 340 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ 155 धावात आटोपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 234 धावांमध्ये आटोपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी भारतापुढे विजयासाठी 340 धावांचं आव्हान होतं. त्याचा पाठलाग करताना भारताचा डाव केवळ 155 धावात आटोपला. भारताच्या वतीनं यशस्वी जयस्वाल यानं सर्वाधिक 84 धावा केल्या. नितेश रेड्डीचं शतक आणि जसप्रीत बुमराहनं घेतलेले 5 बळी या सामन्यात महत्वाचे ठरले, तरी भारताला सामना जिंकता आला नाही. दरम्यान या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही आपलं स्थान निश्चित केलं. दक्षिण आफ्रिका संघानं पाकिस्तानचा पराभव करत याआधीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं काल रात्री जॉर्जियातल्या प्लेन्स इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. कार्टर हे 1977 ते 1981 या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना 2002 शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते आत्तापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती होते. भारताला भेट देणारे कार्टर हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या सन्मानार्थ हरियाणातल्या एका गावाचं नाव कार्टरपुरी असं ठेवण्यात आलं. जिमी कार्टर यांनी भारत दौऱ्यावर असताना तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्यासोबत दिल्ली जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती. या घोषणेनं भारत अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. कार्टर हे दूरदृष्टीचे महान राजकारणी होते. जागतिक शांततेसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. भारत अमेरिकेतले संबंध अधिक मजबूत करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे, असं मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक. आरटीजीएस अथवा एनईएफटीनं पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी खातेदाराचं नाव दाखवण्याचे रिझर्व्ह बँकेचे बँकांना आदेश. राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन संचलन शिबिराला नवी दिल्लीत सुरुवात. यंदा विक्रमी 917 विद्यार्थिनींचा समावेश. अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इस्रो सज्ज. आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 184 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.